खंड पाचवा प्रकरण चौदावे अहिंसा देवीचा साक्षात्कार। मला शेतकऱ्यांच्या स्थितीची चौकशी करावयाची होती। निळीच्या मळेवाल्यांविरुद्ध ज्या तक्रारी होत्या त्यामध्ये कितपत तथ्य आहे तेही पाहावयाचे होते। या कामानिमित्ताने हजारो शेतकऱ्यांना भेटावे लागणार, परंतु अशा तऱ्हेने त्यांच्याशी संबंध येण्यापूर्वी निळीच्या मालकांची बाजू ऐकून घेणे व कमिशनरांना भेटणे मला आवश्यक वाटले। दोघांनाही पत्रे लिहिली। मळेवाल्यांच्या मंडळाच्या चिटणीसांची भेट झाली तेव्हा त्यांनी साफ सांगून टाकले की तुम्हाला तर परकीय म्हणता येईल, तुम्ही आमच्या व शेतकऱ्यांच्या मध्ये पडता कामा नये, त्यातूनही तुम्हाला सांगावयाचे काही असेल तर मला लिहून कळवा। मी चिटणीसांना नम्रपणे सांगितले की मी स्वतःला परदेशी समजत नाही व शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। मी कमिशनर साहेबांनाही भेटलो, त्यांनी तर धमकी द्यायला सुरुवात केली व मला पुढे न जाता तिरहूत सोडून जाण्याची शिफारस केली। मी सर्व हकीकत सोबत्यांना निवेदन केली व सांगितले की तपास करण्याची सरकार मला आडकाठी करील असा संभव आहे व तुरुंगात जाण्याचा प्रसंग मला वाटले होते त्याहून लवकरही येईल। अटक व्हायचीच तर मला मोतीहारीमध्ये किंवा शक्यतर बेतियामध्ये झालेली बरी, त्यासाठी शक्य तेवढ्या त्वरेने तिकडे जाऊन पोचले पाहिजे। चंपारण्य हा तिरहुत विभागाचा एक जिल्हा व मोतीहारी हे त्याचे मुख्य शहर। बेतियाच्या जवळच राजकुमार शुक्ल यांचे घर होते व त्याच्या जवळपासच्या मळ्यांतील शेतकरी अधिकात अधिक रंक होते। त्यांची स्थिती मला दाखवावी अशी राजकुमार शुक्ल यांची इच्छा होती, मलाही ती पाहण्याची इच्छा होती। म्हणून सोबत्यांना बरोबर घेऊन मी त्याच दिवशी मोतीहारीला जावयाला निघालो। मोतीहारीमध्ये गोरख बाबूंच्या घरी उतरलो व त्यांचे घर जणू काही धर्मशाळा बनून गेले। आमचा सर्वांचा त्याच्यामध्ये कसाबसा समावेश होऊ शकत होता। पोचलो त्याच दिवशी समजले की मोतीहारीपासून सुमारे 5 मैल अंतरावर एक शेतकरी राहत असे, त्याच्यावर अत्याचार झाले आहे। दुसऱ्या दिवशी मी धरणीधर प्रसाद वकिलांना घेऊन त्याला भेटण्यास जावे असे ठरले। सकाळी आम्ही हत्तीवर बसून निघालो। गुजरातेत गाड्यांचा उपयोग होतो तसाच जवळजवळ चंपारण्यामध्ये हत्तीचा होतो। अर्ध्या वाटेपर्यंत जातो इतक्यात पोलीस सुप्रिटेंडंटचा मनुष्य येऊन थडकला व मला म्हणाला, तुम्हाला सुप्रिटेंडंट साहेबांनी सलाम सांगितला आहे। मी समजलो, धरणीधर बाबूंना मी पुढे जावयाला सांगितले। मी त्या निरोप्याबरोबर त्याने आणलेल्या गाडीमध्ये बसलो। त्याने चंपारण्य सोडून जाण्याची नोटीस मला दिली, मला घरी घेऊन गेला व माझी सही मागितली। मी जबाब लिहून दिला की मी चंपारण्य सोडून जाण्यास तयार नाही, मला पुढे जायचे आहे व तपासही करायचा आहे। निघून जाण्याचा हुकूम मोडल्याबद्दल दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर व्हावे असे समन्स मिळाले। सबंध रात्र जागून मला पत्रे लिहावयाची होती ती मी लिहून काढली व ज्या ज्या सूचना करावयाच्या होत्या त्या व्रजकिशोर बाबूंपाशी देऊन ठेविल्या। समन्सची वार्ता एका क्षणात सगळीकडे पसरली व लोकांच्या मते पूर्वी कधी न पाहिलेले दृश्य त्यावेळी मोतीहारीमध्ये दिसून आले। गोरखबाबूंचे घर व कचेरी यामध्ये न मावतील इतके लोक येऊन भरले। सुदैवाने मी माझे सर्व काम रात्रीच आटोपून घेतले होते, त्यामुळे मी त्या गर्दीला तोंड देऊ शकलो। सोबत्यांचा उपयोग मला पुरेपूर समजून आला। ते लोकांना मर्यादेत राखण्याच्या कामी गुंतून गेले। कचेरीकडे किंवा जावे तिकडे टोळ्याच टोळ्या माझ्या मागून येत। कलेक्टर, मॅजिस्ट्रेट, सुप्रिटेंडंट इत्यादी व मी यांच्यामध्येही एक प्रकारचे ऐक्य जुळून आले। सरकारी नोटिशींचा मी कायदेशीरपणे विरोध करू शकलो असतो, तसे न करता मी त्यांच्या सर्व नोटिसा स्वीकारल्या। त्यावरून व अंमलदारांशी प्रत्यक्ष संबंध आला असता वापरलेल्या सौजन्यावरून त्यांना कळून आले की मला त्यांना विरोध करावयाचा नव्हता तर त्यांच्या हुकुमाचा सविनय भंगच करावयाचा होता, त्यामुळे त्यांना एक प्रकारची निर्भयता प्राप्त झाली। मला त्रास देण्याऐवजी लोकांना मर्यादेत राखण्याच्या कामी त्यांनी माझ्या व माझ्या सोबत्यांच्या मदतीचा खुशीने उपयोग केला, पण त्याबरोबरच त्यांच्या हेही लक्षात आले की आपली सत्ता आजपासून लुप्त झाली। लोक क्षणभर शिक्षेचे भय सोडून आपल्या नव्या मित्राच्या प्रेमशक्तीच्या अधीन झाले। येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की चंपारण्यामध्ये मला कोणी ओळखीत नव्हते, शेतकरी वर्ग पूर्ण अशिक्षित होता। चंपारण्य हा गंगा नदीच्या पहिल्या तीरी थेट हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळच्या शेजारी असलेला मुलुक। म्हणजे मला ती नवीनच सृष्टी होती. त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे म्हणजे काँग्रेसचे नावही ऐकायला येत नव्हते. राष्ट्रीय सभेचे कोणी सभासदही आढळण्यासारखे नव्हते. ज्यांनी नाव ऐकले होते त्यांना ते नाव उच्चारण्याची किंवा राष्ट्रीय सभेच्या कार्यात भाग घेण्याची भीती वाटे. आता राष्ट्रीय सभेचे नाव न काढताही राष्ट्रीय सभेने व तिच्या सेवकांनी त्या ठिकाणी प्रवेश केला व राष्ट्रीय सभेची सत्ता स्थापित झाली. सोबत्यांबरोबर विचार करून मी असे ठरविले होते की राष्ट्रीय सभेच्या नावाने काहीच करावयाचे नाही. आपल्याला काम पाहिजे नावाची जरूर नाही, मन पाहिजे पडबडीचा उपयोग नाही. राष्ट्रीय सभेचे नावच अप्रिय आहे. या भागात राष्ट्रीय सभेचा अर्थ वकिलांची मारामारी व कायद्याच्या फटीतून निसटून जाण्याचे प्रयत्न असा होता. राष्ट्रीय सभा म्हणजे बॉम्ब गोळे, राष्ट्रीय सभा म्हणजे बोलावयाचे एक करायचे दुसरेच. असली समजूत सरकारची व सरकारचे सरकार जे निळीचे मळेवाले त्यांची होती. राष्ट्रीय सभा म्हणजे हे नव्हे. राष्ट्रीय सभा ही निराळीच वस्तू आहे असे आम्हाला सिद्ध करायचे होते. म्हणून आम्ही कोठेही राष्ट्रीय सभेचे नाव उच्चारण्याचे व तिच्या भौतिक देहाचा परिचय न करविण्याचे ठरविले. लोकांनी तिच्या अक्षराकडे न पाहता तिचा आत्मा ओळखला व त्याला अनुसरले म्हणजे पुरे, आणि तेच खरे होय असा आम्ही मनाशी निश्चय करून ठेवला. यासाठी राष्ट्रीय सभेच्या वतीने कोणत्याही गुप्त किंवा प्रसिद्ध हस्तकांमार्फत कसलीही भूमिका तयार करण्यात आली नव्हती. हजारो लोकांमध्ये प्रवेश करण्याची शक्ती राजकुमार शुक्लांमध्ये नव्हती. त्यापैकी कोणीही अजूनपर्यंत राजकीय काम केलेलेच नव्हते. चंपारण्याबाहेरच्या दुनियेची त्यांना खबरही नव्हती. असे असताही त्यांची माझी भेट जुन्या मित्रांप्रमाणे झाली. यामध्ये मला ईश्वराचा, अहिंसेचा व सत्याचा साक्षात्कार झाला असे म्हणण्यात अतिशयोक्ती तर नाहीच, पण ते अक्षरशः सत्य आहे. हा साक्षात्कार करण्यासारखा माझ्या अंगी अधिकार तरी कोणता होता? याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा लोकांबद्दलच्या प्रेमाशिवाय मला दुसरे काहीच आढळत नाही. हे प्रेम म्हणजे प्रेम किंवा अहिंसा याबद्दल माझ्या मनात पसणारी अढळ श्रद्धा. चंपारण्यातील तो दिवस माझ्या जन्मामध्ये मी कधी विसरू शकणार नाही असा होता. तो मला व शेतकऱ्यांनाही उत्सवाचा दिवसचा वाटला. सरकारी कायद्याच्या भाषेत खटला माझ्यावर चालावयाचा होता, पण खरे पाहता तो सरकारवरच होता. कमिशनरने जाळे रचले माझ्यासाठी, पण त्यात फशी पडले ते सरकारच.